भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. नागरिकांना सेवा पुरवताना त्या सहजतेने सुलभरित्या मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांचा 150 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवावा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. सर्व अद्ययावत कायदे, नियम, शासन निर्णय आदींची माहिती आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी असंही ते म्हणाले. 150 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात विधान भवनात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. यावेळी विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. समाजामध्ये स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी महिलांना पुरुषांप्रमाणेच आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवं असं मत लेक लाडकी अभियान आणि दलित महिला विकास संस्थेच्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी पुण्यात व्यक्त केलं. वर्षा देशपांडे यांना नुकतंच संयुक्त राष्ट्रसंघातर्फे यूएन पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघानं अॅडव्होकेट देशपांडे यांच्याशी आज वार्तालाप आयोजित केला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आजही गर्भलिंग निदान केलं जातं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शैक्षणिक संस्था सद्विचारांचे व्यासपीठ व्हाव्यात असे विचार फुलगावच्या श्रुतीसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती स्वामी यांनी आज व्यक्त केलं. महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने स्वरूपानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इतिहास अभ्यासक डॉ केदार फाळके यांना यावेळी श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पिंपरी चिंचवडला स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 स्पर्धेची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत स्वच्छता मोहिमेचा शुभंकर तयार करण्यासाठी महापालिकेनं स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यासाठी एक व्यक्ती एकच डिझाईन पाठवू शकते. यामध्ये स्वच्छता, आरोग्य, जबाबदारी, नागरिक सहभाग आदी विषयांचा समावेश असावा असं महापालिकेनं कळवलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उद्या शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विश्रांतवाडी इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात व्याख्यान, विद्यार्थ्यांचे पोवाडे, पथनाट्य सादर करण्यात येणार आहेत. यानिमित्तानं विविध सामाजिक संस्था, स्थानिक मंडळं आणि राजकीय पक्षांच्या वतीने मिरवणुकाही काढण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील काही रस्ते तात्पुरते बंद राहणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून आवश्यकतेनुसार पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येतील असं वाहतूक पोलिसांनी कळवलं आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात खरीप हंगामात सोयाबीन आणि मका पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षात भात पिकाखालील लागवड क्षेत्रात बदल झाला नाही तर बाजरीच्या पेरणीच्या क्षेत्रात दरवर्षी पावसाच्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. 2020-21 आणि 21-22 या 2 वर्षांसाठी जिल्ह्यात सोयाबीनचं सरासरी क्षेत्र 17,482 हेक्टर होतं. 2024-25 ते 50,806 हेक्टरपर्यंत वाढलं. 2020-21 मका पिकाची लागवड 22,950 हेक्टरवर झाली होती. 2024-25 हेच क्षेत्र 36,836 हेक्टरवर पोहोचलं आहे असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितलं. पुण्यातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचं पुणे महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालामधून स्पष्ट होत आहे. पुण्यात 2023-24 या वर्षाच्या तुलनेत उत्तम हवेचे दिवस 27 कमी झाले आहेत तर निकृष्ट दर्जाच्या हवेच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या आता 41,25,000 अधिक झाली आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत 3 लाखांनी वाढ झाल्यानं वायू प्रदूषण वाढल्याचं दिसून येत आहे. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांसाठी सैनिक मित्र परिवाराच्या वतीने नुकत्याच राख्या पाठवण्यात आल्या. 1 लाखांहून अधिक राख्यांचं पूजन करून त्या जवानांना पाठवण्यात आल्या. हवामान. पुणे आणि परिसरात आज पावसाच्या काही हलक्या सरी बरसल्या. उद्याही हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.